नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माझी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. दर्शक हो, जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये सध्या चालू असलेली मालिका जी आहे की विचार बदला म्हणजे जग बदलेल, आणि ह्या विषयावर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन परब, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर साहेब, विचार बदला म्हणजे जीवन बदलेल, तर जीवनामधला एक मोठा महत्वाचा अंग आहे आणि ते आहेत नाती, संबंध. आता ह्या संबंधांशी निगडीत इतके विचार डोक्यामध्ये चाललेले असतात, मग ते घरचे संबंध असू देत, बाहेर जिथे कार्यक्षेत्र आहे तिथले असू देत, मित्रमैत्रिणी असू देत, दूरचे नातेवाईक असू देत, काही कोणी जरी असलं तरी सुद्धा त्यांच्याबरोबर काही ना काहीतरी जोडलेलं आहे आम्हाला, आणि ते त्याच्यामध्ये इतके विचार चालत असतात की हे जग बदलण्याचा जो तुम्ही आमच्या समोर एक हे ठेवलेला आहे त्याच्यामुळे थोडीशी अडचण येते. कित्येकदा तरी कित्येकांना काय काही सांगायची फार इच्छा होत असते, परंतु ते सांगण्याचं योग्य पद्धत जी आहे ती आम्हाला कधी कधी कळत नाही. तर कधी तर एकदम तडकाफडकी काहीतरी बोलून जातो, नाही तर मग एकदम शांत बसतो, परंतु राईट मेसेज जात नाही असं आमच्या लक्षात येतं. आणि ह्याच्यामुळे मग नंतर विचार चालत राहतात आणि मग तिथे मग ते विचार चालत असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये काही परिवर्तन घडत नाही. तर तुम्ही ह्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल का, कारण हे पण एक महत्वाचा मुद्दा आहे जर आम्हाला जीवन परिवर्तन करायचं असेल तर.
येस, फार महत्वाचा विषय आहे. तुम्ही ह्या दुनियेमध्ये एकटे नाही आहात, ठीक आहे ना, पहिली गोष्ट म्हणजे. आणि एकटे राहू पण शकत नाही तो. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, तर जेव्हा तो सामाजिक प्राणी आपण म्हणतो तर आपल्या बरोबर चारी बाजूला लोक आहेत. तुमचे घरातले असतील, लौकिक संबंधी असतील, किंवा ऑफिसमधले लोक असतील, मित्र परिवार असतील, तर ते येणार. आणि सगळ्यांचे विचार एकसारखे नसतात. जेवढी लोक आहेत तेवढ्या प्रकृती आहेत, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, आणि प्रत्येकाचा प्रत्येक परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. एकदा माझं सेशन चालू होतं तर मी सहज असा प्रश्न विचारला, काही कारणास्तव मी विचारला प्रश्न की जेव्हा तुम्ही घरी असता तर तेव्हा समजा बाहेरून बेल वाजली तुमची, तर तुम्ही काय कराल? तर तिथे एक व्यक्ती बसलेला, त्यांनी ताबडतोब उत्तर दिलं की आम्ही चर्चा करतो की कोणी उठून दरवाजा उघडायचा याच्यावर. असंच घरी टीव्ही असेल तर टीव्हीवर चॅनल बघण्यासाठी पण प्रत्येकाचं वेगळं असतं. की मुलांना पिक्चर बघायचे असतात, वडीलधाऱ्या माणसांना कोणाला क्रिकेट बघायचं असतं, स्त्रिया असतील हाऊसवाईफ असेल तर तिला गृहिणींना सास बहू यांची मालिका बघायची असते, तर त्याच्यावर पण भांडणं होत असतात. सो डिफरन्स ऑफ ओपिनियन, प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. आणि भरपूर वेळेला असं होतं की आपल्या इच्छेविरुद्ध घटना घडतात, किंवा एखादी व्यक्ती आपल्या इच्छेसारखी वागत नाही, किंवा आपल्याला असं काही बोलते जे बरोबर आपल्याला वाटत नाही, तर त्यावेळेला भावना आपल्या फार उफाळून येतात. तर ह्या भावनांचा निचरा कसा करणार? तर दोन पद्धती लोक वापरतात सर्वसाधारणपणे. एक आहे आक्रमक होणं. आक्रमक होणं म्हणजे तुम्ही एकदम रागाच्या भरात त्यावेळेला जे तुमच्या तोंडातून शब्द असतील, म्हणजे त्यावेळेला शब्द पण असे निघतात की तुम्ही जे लहानपणापासून ऐकलेले असतील किंवा त्याचा वापर केलेला असेल, तर रागाच्या भरात तुम्ही भरपूर काही बोलून जाता त्यावेळेला, कारण त्या भावना आलेल्या असतात आणि त्या रिॲक्टिव्ह असतात, प्रतिक्रियात्मक भावना असतात. परिस्थिती आली आणि तुम्ही रिॲक्ट केलं, ह्याला आम्ही म्हणतो अग्रेसिव्ह नेचर, आक्रमकता. आणि दुसरं ह्याच्या अपोजिट एक नेचर आहे ज्याला आम्ही म्हणतो अतिनम्रता स्वभाव. तुमची काही चूक नसेल किंवा चूक असेलही देखील आणि समोरचा तुमच्यावर एकदम तुटून पडलेला आहे, काही चूक नसताना किंवा थोडी चूक असेल तर त्यावेळेला तुम्ही काहीही बोलत नाही. नम्रता चांगली गोष्ट आहे, पण अतिनम्र होणे ज्याला आम्ही सबमिसिव्ह नेचर म्हणतो, एकदम चूप राहता. आणि तुमचा स्वभाव झालेला आहे चूप राहणं, त्यामुळे लोक तुमचा फायदा घेतात आणि भरपूर काही तुम्हाला बोलतात. त्यांना माहिती असतं या व्यक्तीला तुम्ही काही बोला की काही बोलणार नाही, गप्प राहणार आहे, त्यामुळे ते त्यांचं फ्रस्ट्रेशन तुमच्यावर काढतात आणि तुम्ही एकदम गप्प असता. असं नाही की तुम्हाला त्रास नाही होत, सहन शक्ती खूप चांगली शक्ती आहे, सहन करणे एक शक्ती आहे, पण तुम्ही सहन नाही करत असतात, तुम्ही चूप राहता त्यावेळेला, ह्याला अतिनम्रता आम्ही म्हणतो. पण त्याने तुम्हाला त्रास होतोय आतमध्ये, तर ह्या दोन एंड आहेत, ह्याला आम्ही म्हणतो भावनाची जर पट्टी आपण आखली तर भावनेच्या पट्टीला एका बाजूला आक्रमकता आहे आणि दुसऱ्या बाजूला अतिनम्रता आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी आम्ही जर बघितल्या तर त्याच्यामध्ये जे आक्रमक लोक असतात ते रागावलेले असतात भरपूर, तर त्यावेळेला त्यांचा ब्लड प्रेशर वाढतो, त्यांना होणारे आजार, त्यांचा ब्लड प्रेशर वाढतो आणि ते तावातावाने बोलतात, चेहरा लाल झालेला असतो, पोटामध्ये दुखू शकतं, अल्सर होऊ शकतं, त्यांचे जे आजार असतात ते. आणि सगळ्यात मोठं त्यांचं नुकसान होतं की संबंध त्यांचे तुटतात, कोणी तुमच्यापाशी जवळ येणार नाही का, त्यांना माहिती आहे कधी भडका उडेल सांगता येत नाही, कधी हा काय बोलेल आपल्याला माहित नाही, त्यामुळे अशा व्यक्तीला लोक अवॉइड करतात, त्यांना ब्लास्ट होणारे लोक म्हणतात आम्ही. तर अग्रेसिव्हनेस हे आपले नुकसान आहे. दुसऱ्या बाजूला जे अतिनम्र व्यक्ती असतात ते फेमस असतात, कारण ते काही बोलत नाही, त्यामुळे तुम्हाला जर तुमचं काही काढायचं असेल तर त्या व्यक्तीवर काढा. तर जो व्यक्ती ह्याच्यावर राग काढतो अतिनम्र, तर त्या व्यक्तीचा तर तो हलका होतो, पण ह्या व्यक्तीला अजून फार जखमा झालेल्या असतात, कारण हे निगेटिव्ह व्हायब्रेशन समोरच्याचे ते किती स्वीकार करणार, त्रास तर होत असतो आतमध्ये. तर अशा व्यक्तीने जर आपल्या भावना व्यक्त नाही केल्या तर हळूहळू आमचं असं ऑब्झर्वेशन, आम्ही यांना टाईप सी पर्सनॅलिटी म्हणतो, हळूहळू त्यांना आजार होऊ शकतात, त्याच्यामध्ये कोणताही आजार खास करून कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे अतिनम्र पण ठीक नाही आहे आणि अति आक्रमक होणं पण ठीक नाही, ह्या दोन्ही ज्या स्पेक्ट्रम आहेत या नॉट सो हेल्दी स्पेक्ट्रम आम्ही म्हणतो. कधी कधी ठीक आहे पण हे जर नियमित तुम्ही व्हायला लागलात तर ते ठीक नाही आहे.
डॉक्टर साहेब तुम्ही म्हणतात की दोन्ही स्पेक्ट्रम ठीक नाही आहे, म्हणजे अग्रेसिव्ह ही व्हायचं नाही, अगदी फार अतिनम्र ही व्हायचं नाहीये, तर मग काय करायचं? कारण असं होतं की जर मग आपल्या मनात जे आहे ते जर मांडलं नाही तर मग आतमध्ये तो प्रेशर कुकर आहे ना, असा ते चाललेलं असतं, काय करावं ते समजत नाही. तर मग अशा वेळेला काय करावं? कारण ही परिस्थिती फक्त घरामध्ये अशी नाही परंतु कार्यक्षेत्रावरही येते, मित्र मैत्रिणींमध्ये संबंधींमध्ये पण येते की वडीलधारी माणसं असतात, त्यांची बोललेली एखादी गोष्ट पटत नसते, आतमध्ये ते चाललेलं असतं. मग आपली गोष्ट मग मांडावी का नाही मांडावी, आणि जर मांडावी तर कशी मांडावी?
प्रिसाइजली दिस इज द क्वेश्चन, आणि हे अतिशय छान तुम्ही विचारलं, हेच आपल्याला शिकायचं आहे. ह्यांचा मध्यमार्ग आपण निवडायचा की जास्त आक्रमकही नाही जास्त नम्रही नाही, ह्याला आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो असर्टिव्हनेस किंवा ज्याला स्वानुग्रह म्हणतो. आता स्वानुग्रह म्हणजे काय? आक्रमक जेव्हा व्यक्ती होतो तेव्हा दुसऱ्याचा इन्सल्ट करतो, सबमिसिव्ह मध्ये किंवा अतिनम्रता मध्ये स्वतःचं नुकसान होतं, या दोन्ही याच्यामध्ये कोणाचं तरी नुकसान होतं, दोघांचंही नुकसान होतं. स्वानुग्रहाचा व्यक्ती जो मध्यमार्ग असतो, सुवर्ण मध्य गाठतो, तर त्याच्यामध्ये तो काय करतो, तो स्वतःचा पण सन्मान ठेवतो आणि समोरच्याचा पण सन्मान ठेवतो, अँड ऍट द सेम टाइम तो आपल्या मनातली गोष्ट सांगून पण टाकतो. तुम्ही अतिशय योग्य म्हणालात की आपल्या मनात ज्या भावना आलेल्या असतील त्या तुम्ही व्यक्त करणं फार गरजेचं आहे. भावना व्यक्त न करणं आपल्या मनातल्या, ह्याच्यामुळे भरपूर आजार होतात, कारण ह्या भावना आतमध्ये असतात. आणि आम्ही बघितलं आहे की जे लोक जास्त आपल्या आत दाबून ठेवतात, ज्यांना मराठीमध्ये खूप सुंदर शब्द आहे, मला तो शब्द फार आवडतो, तुम्ही ऐकला असेल, आतल्या गाठीचा व्यक्ती. आतल्या गाठीचा म्हणजे त्याच्या आतमध्ये भरपूर काही ग्रंथी त्याने जमा करून ठेवलेल्या आहेत, आणि असे आतल्या गाठीचे व्यक्ती असतात त्यांनाच भरपूर काही आजार होतात, मग ते कॅन्सर असो किंवा रक्ताची गाठ असो, हार्ट अटॅक असो, कारण तुम्ही तो भावनांच्या फ्लोला ब्लॉक केलेला आहे, अडवून ठेवलेला आहे. आणि आपल्या शरीरामध्ये जसं रक्त असतं, ते रक्त वाहत असतं संपूर्ण शरीरामध्ये, रक्त थांबलं नाही पाहिजे, रक्त थांबलं की तुम्ही संपला. आणि सध्या जो सगळ्यात मोठा आजार आहे तो हृदयाचा आजार आहे, ज्याला हार्ट अटॅक आपण म्हणतो. तर हार्ट अटॅकमध्ये आम्ही बघतो की रक्ताची गाठ तयार होते, क्लॉट, ब्लड क्लॉट म्हणतो. तर ब्लड क्लॉट किंवा रक्ताची गाठ होण्यापूर्वी पहिली विचारांची गाठ आपल्यामध्ये होते, म्हणून आपण जे ठेवलंय की विचार बदला म्हणजे जग बदलेल, तर ही विचारांची गाठ आपल्या आतमध्ये आपल्याला होता कामा नये. तर ही विचारांची गाठ जर नाही व्हायची असेल तर तुम्हाला ती व्यक्त केली पाहिजे. आणि ती व्यक्त करण्याचा सगळ्यात चांगला जो प्रकार आहे तो म्हणजे असर्ट करणे, म्हणजे ज्या वेळेला त्या भावना येतील त्या तुम्ही व्यक्त करा. फक्त इथे एवढीच काळजी घ्यायची की तुम्ही जे व्यक्त करता ती तुमची पद्धत बरोबर असली पाहिजे. आणि ही एक कला आहे, ही कला शिकवण्यासाठी ट्रेनिंग घ्यावं लागतं, स्किल आणि अभ्यासाने तुम्ही ही वाढवू शकता. ह्याला आम्ही स्वानुग्रह म्हणतो. म्हणजे आग्रहाने आपलं मत प्रतिपादित करायचंय, सांगायचंय समोरच्या व्यक्तीला, फक्त ते सांगताना तुम्ही नम्रता सोडायची नाही. जर तुम्ही जोरात बोललात तर ते अग्रेसिव्ह होतं, एकदम कमी बोललात तरी ते सबमिसिव्ह होतं. तुम्ही बरोबर पिचमध्ये बोला आणि बोलण्यापूर्वी तुम्ही स्वतःचा पण रेस्पेक्ट ठेवा आणि समोरच्या व्यक्तीचा पण रेस्पेक्ट ठेवा.
ही एक कला. उदाहरण जर सांगितलं ह्याच्यामध्ये तर फार बरं होईल.
हा, समजा तुम्हाला एखाद्याने बोललं, तुमचा अपमान केला, ठीक आहे, किंवा एखाद्याचं असं वागणं आहे जे तुम्हाला नाही आवडलं. जसं समजा तुम्ही मला असं काय बोललात ज्याने मला फील झालं काहीतरी, तर त्यावेळेला माझ्या भावना जर येत असेल बाहेर, तर मी तुम्हाला म्हणेन, बघा माझी बहीण तुम्ही खूप चांगले आहात, तुमचं बाकीचं सगळं ठीक आहे, तुम्ही या वेळेला मला मदत केलेली, किंवा तुम्ही हे करता हे खूप छान करता, पण तुम्ही आता जे बोललात ना ते जर तुम्ही असं बोलला असता तर मला स्वीकार झालं असतं, पण हे कृपया करून तुम्ही असं बोलू नका, की दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल, हे तुम्ही बोललात तर मला त्रास झालेला. तर पुढच्या वेळेपासून तुम्ही लक्ष ठेवा की तुम्ही असं काय बोलू नये. तर ह्याच्यामध्ये मी काय केलं, सुरुवातीला मी पहिली तुमची विशेषता सांगितली, ठीक आहे ना, तुम्ही जे चांगलं करता ते सांगितलं. तर ह्याने काय होतं की तुम्ही मला स्वीकार करायला लागतात की नाही हे बोलतायत ते बरोबर बोलतायत. आणि मग मी माझं तुमच्यातलं एक बिहेवियर किंवा तुमची एक वागणूक जी मला आवडलेली नाही आहे ती मी सांगितली तुम्हाला. ती सांगितल्यावर मी नुसतं ती सांगून तिथे सोडलेलं नाही, मी त्याचं सोल्युशन पण तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही असं करण्यापेक्षा असं केलं तर चांगलं होईल असं मला वाटतं. तर मी पहिला काय केलं, तुम्हाला शक्ती दिली, पॉझिटिव्ह एनर्जी दिली. त्याच्यानंतर जे ऑब्जेक्शनेबल बिहेवियर होतं ज्याच्यामुळे मला त्रास झाला, ते बिहेवियर बद्दल मी म्हणलं. मी असं नाही म्हणालो की माधवी बहीण तुम्हाला अक्कल नाही काय, तुम्हाला कळत नाही काय, दिस इज नॉट गुड. मी तुम्हाला रेस्पेक्टफुली बोललो, एकदम नम्रतेने बोललो आणि सन्मानपूर्वक तुम्हाला मी बोललो की तुमचं हे वागणं, मी असं नाही म्हणालो की माधवी बहीण खराब आहेत, नो, तुमचं हे वागणं मीन्स पर्टिक्युलर बिहेवियर पिनपॉइंट केलं मी, आणि हे बिहेवियर आवडलेलं नाहीये, पण तुम्ही खराब आहेत असं नाही मी म्हणालो, हे बिहेवियर चुकीचं असं मला वाटलं आणि ते मी सांगितलं, आणि त्या बिहेवियरचं सोल्युशन काय हे पण सांगितलंय मी. ह्या तीन गोष्टी जेव्हा मी करतो तेव्हा मी स्वानुग्रहामध्ये आहे, ऍसर्ट आहे. तर ह्याच्यामुळे काय झालं, जसं मला त्रास होता तसं मी सांगितलं, माझ्या आतमध्ये भावना राहिलेल्या नाही, ऍट द सेम टाइम आपले संबंध पण आपण मेंटेन केलेले आहे.
डॉक्टर साहेब, खूप छान आहे ही पद्धत की आपल्याला दुसऱ्यालाही म्हणजे दुसऱ्या व्यक्तीलाही हर्ट करायचं नाही, त्याचाही अपमान करायचं नाही, परंतु आपल्याला जे वाटतंय ती गोष्ट आपली त्यांच्या समोर आपण मांडतोय आणि खूप सुंदररित्या मांडतोय. परंतु डॉक्टर साहेब, ह्याच्यामध्ये खूप मला वाटतं की खूप शक्तीची गरज लागणार आहे, आणि नक्कीच तुमच्या प्रत्येक सत्रामध्ये तुम्ही सांगतात की ह्याच्यासाठी आध्यात्मिकता खूप असली पाहिजे, तर ह्याच्यामध्ये आध्यात्मिकतेचा कुठे रोल येतो आणि कसा?
डेफिनेटली ह्याच्यामध्ये रोल येतो. आध्यात्मिकता आपल्याला ईश्वरीय ज्ञान, मी सांगितलं की परमात्मा हा चमत्कार करत नाही, परमात्मा शक्ती देतो, आणि सगळ्यात मोठी शक्ती ज्ञानाची शक्ती देतो, आणि परमात्म्याने हे विश्वाचं परिवर्तन जो करतोय तो ईश्वरीय ज्ञानाच्या आधारावर करतोय. आणि त्यांनी आम्हाला जे ज्ञान दिलंय त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला हे सांगितलंय की हा विशाल नाटक हे जे चालू आहे ज्याच्यामध्ये 700 करोड ऍक्टर्स आहेत, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा असा विशेष रोल आहे, प्रत्येक व्यक्तीची आवश्यकता आहे, ठीक आहे ना, आणि प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे संस्कार आहेत आणि त्या संस्कारानुसार तो वागणार. जर एखादी व्यक्ती आपल्याला येऊन त्रास देत असेल, आपल्याला वाटत असेल, तर विनाकारण ती येत नाही आपल्याकडे. कर्माच्या गतीच्या अनुसार त्या व्यक्तीला आपण कधी ना कधी आपल्याकडून त्रास गेलेला असतो, तेव्हा त्याची रिएक्शन येत असते. तर मला आता हे ठरवायचं आहे की मला ते अकाउंट किंवा तो हिसाब किताब पुढे वाढवायचा नाहीये, मला तो चुकतू केला पाहिजे. तर एखादी व्यक्ती आपल्या संस्कारामुळे जर किंवा हिसाब किताबमुळे जर मला तिच्यापासून त्रास मिळत असेल, तर त्यावेळेला समजदारी ही आहे की मला तो हिसाब किताब पूर्ण करायचा आहे. त्याच्यासाठी माझ्यामध्ये सहनशक्ती पाहिजे. सहनशक्ती फार महत्वाची आहे. सहनशक्तीचा अर्थ असा नाही की आतमध्ये मी तडफडत राहावं आपण गप्प बसावं, दॅट इज नॉट सहनशक्ती. सहन आणि समान आहे, दोन शक्ती एकत्रित वापरल्या पाहिजे. सहन केल्यावर त्याचं वर्णन नाही केलं पाहिजे, समजा तुमच्यापासून मला त्रास झाला आणि भरपूर त्रास झाला आणि मी सांग अरे ही मला अशी बोलली, सगळ्यांना सांगत नाही बस, सहन केल्यावर वर्णन नाही करायचं, ते आतमध्ये समावून गेलं पाहिजे, मर्ज झालं पाहिजे. तर ही शक्ती, हे बोलणं फार सोपं आहे बट इट इज व्हेरी टफ, पण ती शक्ती राजयोगाने येऊ शकते. राजयोगाच्या अभ्यासामध्ये आपल्याला ज्ञानाच्या आधारे हे सहन करायचं. जेव्हा मला ज्ञान असतं की कर्माच्या गतीमुळे मला ह्या व्यक्तीपासून त्रास होत आहे, तर मला ते सहन केलं पाहिजे आणि त्या व्यक्तीबद्दल शुभ भावना ठेवली पाहिजे, हे आध्यात्मिकता सांगतं. आणि मग जेव्हा आपले हिसाब किताब चुकतू होतात तेव्हा आपण हलके होतो, फ्री होतो त्याच्यापासून, हे आम्हाला आध्यात्मिकतेने सांगितलंय. दुसरं आम्हाला आध्यात्मिकता सांगते की हर आत्मा अनादि रूपामध्ये संपूर्ण पवित्र आहे. वर्तमान समय तिला काहीतरी कारण असेल, तिचे संस्कार असेल किंवा आजारी असेल. जसं आपण बघितलं ना, एखादी व्यक्ती आजारी असेल आपल्याला दया येते, तर एखाद्याचा रागीट स्वभाव असेल तर आपल्याला दया केली पाहिजे की बिचारा किती दुःखी आहे आणि याला शक्तीची आवश्यकता आहे. तर आम्ही अशा वेळेला जर एखादी व्यक्ती आम्हाला असं वाटत असेल की फार आपल्याला त्रास होत आहे, तर त्याला आपण व्हायब्रेशन द्यायचं. परमात्म्याने आम्हाला सांगितलंय तर एका ठिकाणी आग लागलेली असेल तर तुम्ही आणखीन आगीत तेल ओतू नका, तुमचं काम आहे तिथे पाणी टाकणं, कारण तुम्ही परमात्म्याची संतान आहात, त्याला तुम्ही शांतीचे व्हायब्रेशन द्या. कारण प्रत्येक व्यक्ती अनादि रूपामध्ये संपूर्ण आहे. त्यावेळेला जरी ती रागवत असेल नंतर तिला पश्चाताप होतो, तर आपण ते रूप लक्षात ठेवलं पाहिजे, ना की वर्तमान.
खूप छान की आपल्याला अनादि आदि अनादि रूप लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या रूपामध्ये त्या व्यक्तीला बघून आपल्याला जे वाईट वाटलेलं आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचवायचंही आहे, परंतु त्या व्यक्तीला आपल्याला दुखवायचंही नाहीये. खूप सुंदर ही गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितलेली आहे आणि आपण अभिकथन करत आलेलो आहोत, तर ह्या गोष्टींसाठी आत्मिक बल जो हवाय, आत्मिक शक्ती जी आहे ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही आम्हाला काय अभिकथन सांगाल?
चला तर आपण अभिकथन करूया. असर्टिव्हनेस किंवा स्वानुग्रहाचे विचार, स्वतःला एकदम हलकं सोडायचं आहे. तुम्ही एखादं महत्वाचं काम करत असाल, जसं रस्ता क्रॉस करणे, गाडी चालवणे, स्टोव, गॅस, तर त्या वेळेला ह्याचा अभ्यास नाही करायचा आहे. स्वतःला ह्या सर्व कामांपासून वेगळं ठेवून शांतपणे एका ठिकाणी बसून ह्या विचारांचा अनुभव करायचा प्रयत्न करा. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर एकदम हलकं सोडा, शांत आणि शिथिल करा. अनुभव करा की मी एक दिव्य ज्योतिष स्वरूप आत्मा दोन डोळ्यांच्या मध्ये निवास करत आहे. परमपिता परमात्म्याची मी संतान, शांत स्वरूप आहे. मी माझ्या भावना पूर्ण आत्मविश्वासाने व्यक्त करीत आहे. माझ्या चारी बाजूला जी लोक आहेत ते सर्व माझ्याशी सम्मानपूर्वक व्यवहार आणि गोष्टी करत आहे. माझा स्वतःवर संपूर्ण विश्वास आहे. एखादी व्यक्ती जर माझ्यावर टीका करत असेल तर त्याला मी अत्यंत महत्वपूर्ण माहिती समजून स्वतःला अनुभवी आणि शक्तिशाली बनवत आहे. स्वतःला आतून मी संपूर्ण सुरक्षित अनुभव करत आहे. मी माझ्या सर्व भावना संपूर्ण इमानदारीने व्यक्त करत आहे. माझा दृष्टिकोन शक्तिशाली आणि सकारात्मक आहे. माझ्या भावना व्यक्त करताना मी स्वतःचा पण सन्मान करत आहे आणि समोरच्या व्यक्तीला पण सन्मानपूर्वक नजरेने पाहत आहे. मी दुसऱ्यांना देखील स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची स्वतंत्रता देत आहे. दुसऱ्यांचं शांतपणे ऐकत आहे आणि दुसरे देखील माझ्या भावना शांतपणे ऐकून समजून घेत आहे. दुसऱ्यांचे निर्णय मला प्रभावित जरूर करू शकतात, परंतु अंतिम निर्णय मी माझा स्वतःच घेणार आहे. मी स्वतःला शक्तिशाली आणि आत्मविश्वासाने भरपूर अनुभव करत आहे. माझ्या या स्वानुग्रहाच्या स्वभावामुळे माझे सर्व संबंध सुमधुर होत चाललेले आहेत. सर्वजण माझ्या निर्णयाने संतुष्ट आहेत. माझ्या सर्व भावना अमूल्य आहेत आणि मी त्यांचा आदर करतो. माझ्यामध्ये पराकोटीचा आत्मविश्वास आहे. मी अनुभव करतो की माझे विचार बदलण्याचा मला अधिकार आहे. माझे विचार मी योग्य प्रकारे व्यक्त करत आहे आणि विचार बदलल्यामुळे, योग्य प्रकारे व्यक्त बदलल्यामुळे माझे संबंध आणि जीवन पण श्रेष्ठ परिवर्तित होत आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये न घाबरता मी माझे विचार व्यक्त करू शकतो आणि हे विचार व्यक्त करताना मी स्वतःला आणि दुसऱ्यांना अतिशय सन्मानपूर्वक आणि आदराने पाहत आहे. सर्वजण माझ्या विचाराने, माझ्या बोलणे संतुष्ट आहे. सर्वजण मला स्वीकार करत आहे आणि मी देखील सर्वांना स्वीकार करत आहे. मी बिलकुल शांत आणि संतुष्ट आहे, प्रसन्न आहे. ओम शांती शांती शांती.
खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. दर्शक हो, तुम्ही पाहिलं की संबंध जे आहेत, ह्या संबंधांमध्ये आपल्याला ज्या पद्धतीचा कित्येक तरी त्रास होतो आणि आपण ह्याच्यासाठी कित्येक तरी गोष्टी करत राहतो. कधी आपण कोणाला तरी उलट बोलतो, कधी तर आपण सहन करून घेतो. परंतु डॉक्टर साहेबांनी खूप छान गोष्ट सांगितली की नुसतं सहन करायचं नाही, कारण नुसतं आपण सहन करतो आणि नंतर त्याचं वर्णनही करतो, परंतु त्याला सामावून घ्यायचं. तर ह्या ज्या शक्ती आहेत, ह्या शक्ती आपल्याला जीवनाला बदलण्यासाठी किती गरजेच्या आहेत हे आपल्याला डॉक्टर साहेबांनी खूप छान समजावून सांगितलेलं आहे. परंतु आपले संबंध कसे असावेत, संबंधांसाठी कोणकोणत्या शक्तींची गरज आहे, ह्याच्याबद्दल अधिक तुम्हाला जर काही माहिती हवी असल्यास तुम्ही नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता. काही प्रश्न असल्यास आम्हाला मेल करू शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला भेट देऊ शकता. तर पुन्हा आपण भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.